महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्याना कुठला घाम, याला कोण घालील येसने दरबारी कुस्ती बेगम। बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बरं का, नजर येतं तिच्या अंगार, दरबाला झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, आलाऊंगा शिवाजी को, अन त्यानं विडा उचलला। नव देत अफजल खाने, नव देत अफजल खाने, चिता जागता तनु सहिताने, कान बोलला छाती खोकून, शिव बाला साको चिरडून, मरहबा सुहानला। कौतिक झालं दरबाराचे, आन निघाला मोठा दुर्मिचे, त्याच गोड दळ पायदळ, बहुधा फाटा नाही बक्के, अंगी दहा हाती झपळ, पाहणारा गग खळखळ। वाटेत भेटेल त्याला शिर्डी, घेतली स्थानाची सेना निघाली, भाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ, आता शिवबाचं काय खरं, इकडं निघा तिकडे मोक, पलीकडं इंग्रज होतो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेच पंत सरणार। पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या,
शिवबा कुरुवांचे पुत्र दरावली मराठी जनांचा स्वाभिमान, या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्त, परंतु ठाटपणे पळून जाऊन या मराठी मुलाचा स्वाभिमान गमावता कामा नये।
अशा वाघिणीचा त्योच्छावा, अशा वाघिणीचा त्योच्छावा, गणी मानक साठे जावा, गोप्यात गणी विकावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा, खानाने हसत हसत कबूल केला। दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजा चक्रवर्तीची, शिवाजी राजा चक्रवर्तीची, शिवाजी राजा चक्रवर्तीची, आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची, हजी जी जी काय कल्पना युक्तीची, हजी जी जी करील काय कल्पना युक्तीची, हजी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, अनाच्या शामियान्या खान डौलत जुनेत आला, खान डौलत जुनेत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। बर का, शिवा महाला नावाचा ठोंबारी होता, म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिव, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। राजाला पाहून, राजाला पाहून आन म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ। कान हाक मारी तो हंस दी, कान हाक मारी तो हंस दी, रोकुन न धारा गहरी, जिन्हा जिरा नदी जी जी, जिन्हा जिरा नदी जी जी, जिन्हा जिरा नदी जी जी जी। राजा थोर पात नच ज्ञानी राजा थोर पात नच ज्ञानी लाला जी का सावन भारी जिरा जिरा राजाला आलिंगन दिलं आणि टका केला
खाना अभिमान मान्याला खाना अभिमान मान्याला कट्यारी सवार ध्यान केला कट्यारी सवार ध्यान केला खर खर वाजे थाला खर खर वाजे थाला चिलखत वजय अंगाला चिलखत वजय अंगाला
खाना सवार फुका गेला आणि यडबडला इतक्यात महाराजानं
पोटामंदी भिक्व ढकलाला पोटामंदी भिक्व ढकलाला वाघन खाता मारा केला वाघन खाता मारा केला तरा तरा फळ पोटाला त्याला गेला खाण्याचा कोटला भाई रे
प्रतापगडचे युद्ध झाले
गुलाबी